सीतेच्या आक्रोशाला आणि संतापाला न जुमानता रावणाने तिला रथामध्ये घातले आणि लंकेचा रस्ता धरला. इकडं त्या मायावी मारीचाचा वध करून श्रीराम परत येत आहेत. तोच पुढून येत असलेला लक्ष्मण त्यांच्या दृष्टीला पडला. त्यांच्या हृदयामध्ये एकदम चर्र झालं. त्यांनी विचारलं की लक्ष्मणा, जानकीला एकटी सोडून तू कसा आलास? त्या मायावी राक्षसानं माझ्यासारखा साथ काढून आर्त हाका मारल्या, त्यानं फसला तर नाहीस ना? अरे, माझ्या शरसंधानामधून वाचणं त्याला शक्य होतं का? यावर लक्ष्मण नम्रपणानं म्हणाला, हे सर्व मी देवी जानकीनं सांगितलं, पण त्यावर त्या मला अत्यंत कठोर वचनं बोलल्या आणि त्यांच्या इच्छेप्रमाणे मला येथवर येणं भाग पडलं. राम म्हणतायत की वेड्या, एका स्त्रीचं क्षणिक रागातलं बोलणं तू सत्य मानलंस. माझा डावा डोळा लावतो आहे, काहीतरी अशुभ घडलं असावं असं मला वाटत आहे. ते दोघे आश्रमामध्ये आले. वर्णशाळेमध्ये सीता नव्हती. कृष्णाजीनं आणि दर्भ अस्ताव्यस्त पडले होते. साऱ्या आश्रमाचीच कळा नाहीशी झाली होती. श्रीराम आजूबाजूला हिंडू लागले, शोध करू लागले आणि व्याकुळतेनं सीतेला हाका मारू लागले.
उजाड आश्रम उरे काननी, उजाड आश्रम उरे काननी, कोठे सीता जनक नंदिनी, उजाड आश्रम उरे काननी. सांग कदंबा बघुनी सत्वर दिसते का ती नदी तटावर, करी कमंडल कलश कटीवर हरि मध्याती मंदगामिनी, कोठे सीता जनक नंदिनी. सांग अशोका शोकनाशका कुठे शुभांगी क्षमा कन्यका, कंपित कातव पल्लव शाखा अशुभ काही का, तुझी या स्वप्नी कोठे सीता जनक नंदिनी, उजाड आश्रम उरे काननी. कुठे चंदना गौरांगीती कुंदलते ती, कोठे सुगती कोठे आम्रा विनयवती, शहारता का वार्या वाजुनी, कोठे सीता जनक नंदिनी. घात घटी का पुनः पातली, घात घटी का पुनः पातली, सीते सीते सखे मैथिली, हाक काय तू नाही ऐकिली, ये शिळेचा बसु आसनी, कोठे सीता जनक नंदिनी, उजाड आश्रम उरे काननी. पहा लक्ष्मणा दिसती डोळे प्रियेचे चते विशाल भोळे मृगशावक हे तिचे कोवळे कायाच्याही नीर लोचनी कोठे सीता जनक नंदिनी अबोल झाले वारे पक्षी हरिली का कुणी मम कमलाक्षी का राक्षस कुणी तिजला पक्षी शतजन्मांचे वैर साधुनी कोठे सीता जनक नंदिनी उजाड आश्रम रे काननी पुनश्च विजयी दैव एकदा घातावर आघात आपदा निष्प्रभ अवघी शौर्य संपदा जाई बांधवा पुरा परतुनी कोठे सीता जनक नंदिनी काय भोगणे आता उरले काय भोगणे आता उरले चार दिसांचे चरित्र सरले हे दुखांचे सागर भरले राम जाबुदे यात वाहुनी कोठे सीता जनक नंदिनी उजाड आश्रम उरे का